आज मिलावा شیخ فرید تاکم کنجڑیاں منو مچندڑیاں منو مچندڑیاں شیخ حیاتی جگ نہ کوئی تھر رہا شیخ حیاتی جگ نہ کوئی پھر رہا جس آسن ہم بیٹھے جس آسن ہم بیٹھے کیتے بیس گیا شیخ حیاتی جگ نہ کوئی تھر رہا شیخ حیاتی جگ نہ کوئی تھر رہا
اکال پرکھ واہگرو دے رنگ وچ رتے ہوئے اتھے ساس گراس بھگتی کر رہے ہیں اتھے ہور من نو پریرنا دے رہے ہیں اے میرے من اے تن تاں ایک دن خاک ہو جائے گا جو امولک سواس واہگرو نے بخشش کیتے ہیں اے تینوں اس لئی رحمت ہوئی ہے کہ تُو اللہ نو ملنا ہے اکال پرکھ وائے گرو نو ملنا ہے جپ جپ کے اور کاج تیرے کتے نہ کام مل سادھ سنگت پاجے کیول نام بڑے بڑے سنسار تے راجے مہاراجے چکرورتی پاتشاہ آئے پر آج وہ کتے ہیں آج وہ نظر نہیں آ رہے جس آسن ہم بیٹھے کیتے بیسے گیا کتنے ہی بہ کے تر گئے ہن تے تم ہی تر جانا اس لئی شیخ حیاتی جگ نہ کوئی تھر رہا شیخ حیاتی جگ نہ کوئی تھر رہا جس آسن ہم بیٹھے جس آسن ہم بیٹھے کیتے بیٹھ گیا شیخ حیاتی جگ نہ کوئی تھر رہا شیخ حیاتی جگ نہ کوئی تھر رہا جس آسن ہم بیٹھے کیتے بیس گیا شیخ حیاتی جگ نہ کوئی تھر رہا شیخ حیاتی جگ نہ کوئی تھر رہا چلا ہی جانا تو پھر بارنگ بار جمن تے مرن دا دکھ کیوں پاؤنا چاہنا ہے ਉਹ ਜਨਮ ਮਰਨ ਤੋਂ ਰਹਿਤ ਹੋ ਜਾਂਦੇ ਹਨ। ਜਿਨ੍ਹਾਂ ਨੇ ਅਮੋਲਕ ਸਵਾਸ ਜਪ ਜਪ ਕੇ ਸੇਵਾ ਕਰਕੇ ਪਰਉਪਕਾਰ ਕਰਕੇ ਬਤੀਤ ਕੀਤੇ ਹਨ। ਕਿਉਂ ਝੂਠੀ ਦੁਨੀਆਂ ਦੇ ਨਾਲ ਲੱਗ ਕੇ ਆਪਣਾ ਜੀਵਨ ਨਸ਼ਟ ਕਰ ਰਿਹਾ, ਅਮੋਲਕ ਸਵਾਸਾਂ ਦਾ ਪਰਹਾਰ ਹੋ ਰਿਹਾ। ਲਾਲ ਅਮੋਲਕ ਤੇਰੇ ਹੀਰਿਆਂ ਲਾਲਾਂ ਤੋਂ ਵੀ ਮਹਿੰਗੇ ਸਵਾਸ ਉਹ ਜਾਈ ਗਵਾ ਰਿਹਾ। ਲਾਲ ਦੇ ਕੇ ਤੂੰ ਕੌਡੀਆਂ ਖਰੀਦ ਰਿਹਾ, ਤੂੰ ਕੱਚ ਖਰੀਦ ਰਿਹਾ, ਤੈਨੂੰ ਕੌਣ ਅਕਲਵੰਦ ਕਹੇਗਾ। ਆਖਿਆ ਕਾਚ ਬਾਦਰੇ ਲਾਲ ਖੋਈ ਹੈ, ਏਡਾ ਮੂਰਖ ਨਾ ਬਣ ਕੇ ਕੱਚ ਖਰੀਦ ਕੇ ਤੂੰ ਰੱਖੀ ਆਵੇਂ ਤੇ ਅਮੋਲਕ ਲਾਲ ਉਹਦੇ ਬਦਲੇ ਦਿੱਤੀ ਹਵੇਂ। ਦੁਨੀਆਂ ਦੇ ਪਦਾਰਥ ਨਾਲ ਪ੍ਰੀਤ ਲਾਉਣੀ, ਧਨ ਦੌਲਤ ਵਿੱਚ ਆਪਣੇ ਆਪ ਨੂੰ ਖਚਿਤ ਕਰਨਾ ਇਸ ਤਰ੍ਹਾਂ ਹੈ ਜਿਵੇਂ ਟੁੱਟਿਆ ਹੋਇਆ ਕੋਈ ਕੱਚ ਖਰੀਦ ਕੇ ਆਪਣੇ ਘਰ ਵਿੱਚ ਰੱਖ ਰਿਹਾ ਹੋਵੇ। ਤੇ ਕੱਚ ਦੇ ਘਰ ਵਿੱਚ ਰਹਿਣ ਵਾਲਾ ਕਦੇ ਮਨੁੱਖ ਸੁਖੀ ਨਹੀਂ ਹੋ ਸਕਦਾ। ਉਚਾਰਨ ਕਰੋ ਸ਼੍ਰੀ ਵਾਹਿਗੁਰੂ। ਇਸ ਲਈ ਆਪ ਕਹਿੰਦੇ ਨੇ ਜੇ ਜਾਣਾ ਮਰ ਜਾਈਏ,
ਜੇ ਜਾਣਾ ਮਰ ਜਾਈਏ ਘੁੰਮਣਾ, ਝੂਠੀ ਦੁਨੀਆਂ ਲੱਗਣ ਆਪ ਵਣਾਈਏ, ਜੇ ਜਾਣਾ ਮਰ ਜਾਈਏ ਘੁੰਮਣਾਈਏ, ਝੂਠੀ ਦੁਨੀਆਂ ਲੱਗਣ ਆਪ ਵਣਾਈਏ। ਸ਼ੇਖ ਰਿਆਤੀ ਜਗ ਨ ਕੋਈ ਥਿਰਿਆ, ਸ਼ੇਖ ਰਿਆਤੀ ਜਗ ਨ ਕੋਈ ਥਿਰਿਆ, ਜਿਸ ਆਸਨ ਹਮ ਬੈਠੇ, ਜਿਸ ਆਸਨ ਬੈਠੇ ਕੇਤੇ ਬੈਸ ਗਿਆ, ਸ਼ੇਖ ਰਿਆਤੀ ਜਗ ਨ ਕੋਈ ਥਿਰ ਰਿਆ, ਸ਼ੇਖ ਰਿਆਤੀ ਜਗ ਨ ਕੋਈ ਥਿਰ ਰਿਆ।
ਚੱਲ ਜੋ ਮਾਰਗ ਤੈਨੂੰ ਗੁਰੂ ਨੇ ਦੱਸਿਆ ਉਹ ਹੈ ਸੱਚ ਦਾ ਮਾਰਗ, ਸੱਚ ਦੇ ਨਾਲ ਪਿਆਰ ਕਰਨਾ। ਦੁਨੀਆਂ ਦੇ ਪਦਾਰਥ ਝੂਠ ਹਨ, ਸੱਚ ਕੀ ਹੈ? ਸੱਚ ਹੈ ਪਰਮੇਸ਼ਰ ਦਾ ਨਾਮ, ਸੱਚ ਹੈ ਗੁਰੂ ਕੀ ਬਾਣੀ। ਜਿਹੜਾ ਸੱਚ ਦੇ ਨਾਲ ਜੁੜ ਗਿਆ ਉਸ ਦਾ ਸੰਸਾਰ ਸਾਗਰ ਤੇ ਆਉਣਾ ਸਫਲ ਹੋ ਗਿਆ। ਉਹ ਸੰਸਾਰ ਸਾਗਰ ਤੋਂ ਪਾਰ ਹੋ ਗਏ ਹਨ ਬਾਈ ਜਿਨ੍ਹਾਂ ਨੇ ਜਪਿਆ ਹੈ ਸ਼੍ਰੀ ਵਾਹਿਗੁਰੂ।
ਬੋਲੀਏ ਸੱਚ ਧਰਮ ਝੂਠ ਨਾ ਬੋਲੀਏ, ਜੋ ਗੁਰ ਦੱਸੇ ਵਾਟ ਮੂਰੀ ਦਾ ਜੋਲੀਏ, ਸ਼ੇਖ ਰਿਆਤੀ ਜਗ ਨ ਕੋਈ ਥਿਰਿਆ, शेख हयाती जग न कोई फिर रहा जिस आसन हम बैठे ये जिस आसन हम बैठे केते बैस गया शेख याती जग न कोई फिर रहा शेख याती जग न कोई फिर रहा जग न कोई थिर रहा जिस आसन हम बैठे ये जिस आसन हम बैठे केते बैस गया शेख याती जग न कोई फिर रहा शेख याती जग न कोई फिर रहा जग न कोई फिर रहा शेख याती जग न कोई फिर रहा जिस आसन हम बैठे जिस आसन हम बैठे बैस गया शेख याती जग न कोई फिर रहा शेख याती जग न कोई फिर रहा
चारा ले मनु विचार कर ले, ए शरीर ता चलना ही है, कबीर ए तन जाएगा, शको तले हो बहोर, नांगे पाँव ते गए जिनके लाख करोड़। तू जो कुछ भी अज तक कीता है शरीर लई कीता है, तू अपनी आत्मा लई कुछ नहीं कीता। शरीर लई तू सोने वस्त्र पहरे, 36 प्रकार दे भोजन छके, चंगिया सुगंधियां लाइया, कदी आत्मा जिदे आसरे ते ए शरीर चल रहा सी उसनू तू भुख्या ही मार दिता, कदे नाम दा भोजन नहीं दिता, कदे गुरु दी कृपा दे वस्त्र नहीं पहनाए, कदे सत संगत दी सुगंधी नहीं लाई। वो जितने को श्वास बाकी हन ओ ही सफल कर ले, बाबा शेख फरीद जी कह रहे हन। चले चलन हार विचारा ले मनो, गंधे दिया शिमा तुड़न दिया इक खिनो, तुड़न दिया इक खिनो, शेख गया जग न कोई थिर रहा, शेख गया ती जग न कोई थिर रहा, जिस आसन हम बैठे जिस आसन हम बैठे केते बैठ गया, शेख याती जग न कोई थिर रहा, शेख याती जग न कोई थिर रहा। खेवट किन गए जिमी पूछे आसमान फरीदा, खेवट किन गए, जमीन आसमान नू पूछ रही है। कोई बड़े बड़े पीर पैगंबर अलिया राजे महाराजे, बड़े बड़े चक्रवर्ती पातशाह वो किधर चले गए हैं? हां भाई, पूम तो ही होए सन ते पूम विच ही मिट्टी विच ही मिल गए हैं। उच्चारण करो श्री वाहिगुरु। लंका सा कोट समुद्र सी खाही, तह रावण घर खबर ना पाई, अपने बचाव लई की कुछ नहीं कीता। लंका सा कोट फिर समुंदर वर्गी खाई, ते उस ते किले विच अंदर किले विच रहिंदा सी रावण, ते जदों अंत समा आया पता ही नहीं लग्या, तह रावण घर खबर ना पाई। हजूर कहिंदे न क्या मांगो किछ थिर ना रहाई, हों क्या मांगो किछ थिर ना रहाई, देखत नैन चलियो जग जाई। 100,000 पूत कोई परिवार भी छोटा नहीं सी, वो किथे गया भाई? 100,000 पूत 125,000 नाती, तै रावण घर दिया ना भाती। 100,000 पुत्र 125,000 पोतरे, इदा वड्डा जिदा अपना परिवार सी, पर अंत वेले कोई दीवा जगाण वाला भी ना रहा। ये ता भाई शरीर चला जाएगा, आउना उना दा ही सफल है जिन्हां ने सास ग्रास भगती कीती है, जिन्हां ने अपना जीवन निर्मल पौधे विच बतीत करके सेवा सिमरन परपकार कीते हन। फिर उन्हां लई इथे भी ते दरगाह विच भी भाई छपू कुछ है। उन्हां दा मुख इथे भी उजलै, दरगाह विच भी उजलै, जिन्नी नाम ध्याया गए मशक्कत काल, नानक ते मुख उजले केती छुट्टी ना। वो आप भी तर जांदे हन, अनेकां होरां दा भी उधार कर जांदे हन। जिमी पूछे असमान बड़े बड़े इथे चक्रवर्ती पातशाह आए, आहा पूम तो ही होए सी ते पूम विच ही जाके मिल गए। जिमी पूछे असमान फरीदा खेवट किन गए, जिमी पूछे असमान फरीदा खेवट किन गए, जालन गोरा नाल उलावे जी सहे, जालन गोरा नाल उलावे जी सहे, उलावे जी सहे। शेख गया ती जग न कोई फिर रहा, शेख गया ती जग न कोई फिर रहा, जिस आसन हम बैठे जिस आसन हम बैठे केते बैस गया, शेख गया ती जग न कोई फिर रहा, शेख गया ती जग न कोई फिर रहा। शेख गया ती जग न कोई फिर रहा, जिस आसन हम बैठे के जिस आसन हम बैठे के ते बैठ गया, के ते बैठ गया, शेख गया ती जग न कोई फिर रहा, शेख गया ती जग न कोई फिर रहा, जिस आसन हम बैठे के जिस आसन हम बैठे गया, शेख गया ती जग न कोई फिर रहा, शेख गया ती जग न कोई फिर रहा, फिर रहा, फिर रहा।